स्वागत करण्या चैत्र गौरीचे मयूर होऊनी मन हे नाचे फूल पाखरी पंख लेऊनी सदा सर्वदा हसऱ्या वदनी लग्ना परिते हळदी कुंकुही चैत्र मासी हे चढे मनमनी काय करू अन काय नकोसे वाटे सकला भेटावेसे जमवनी साऱ्या सख्या मैत्रिणी इकडूनी तिकडे करीती भगिनी लहान मोठे येथ न कोणी आनंदाने उडती पक्षिणी परी न भुलती निज गृहाला झटपट उरकती घर कामाला सडा शिंपुनी सुबक अंगणी रंगावलिती पुढती रेखुनी कोणी अंबळा कोणी वेणी केस मोकळे सोडी कोणी सुगंधित तो गजरा माळुनी किंवा गुलाब पुष्प खोवुनी साड्यांची जणू मैफल भरली इंद्रधनू सही लाज वाटली हिरव्यांची तर चंगळ झाली जरी पदराची रेशीम काळी कोणी अंजिरी कोणी चंदरी कोणी झिरमिरी कोणी रुपेरी कोणी पिवळी कोणी गव्हाळी अलगद येई निळी जांभळी सकलांवरती नवी झळाळी कुंकुम तिलका लावनी भाळी सुरभी अत्तरा हाती देवनी हसऱ्या हाती गुलाब पाणी हरभऱ्या सखी छान भिजवुनी ओटी भरती नमुनी वाकुनी अशीच एकी ठेवा म्हणुनी आशीर्वचक देती सुवासिनी डाळ आंब्याची सुरेख सजवुनी पन्हे कैरीचे नीट हलवुनी वडी नारळी मध्ये ठेवुनी पेपर ढीशही देती नेऊनी कन्या अपुल्या नटुनी थटुनी विविध वर्णी वस्त्रे लेऊनी अप्सराच जणू स्वर्गा मधुनी उतरुनी येती अवनी सदनी मिळे सर्वना पुन्हा पुसोनी बडी शेपती खाती देऊनी आनंदा जणू देती वाटुनी या म्हणती आनंदोनी नटुनी थटुनी सुहास्य वदनी स्वागत करीती साऱ्या मिळुनी चैत्र गौरीच्या वंदुनी चरणी प्रतिवर्षी सण करीती भगिनी।